पुढील नोंद आहे चक्रवाक रूडी शेल्डक. एका जातीचं बदक आहे बरं का हे. हाऊस आणि बदक या पक्ष्यांचा समावेश एनॅटिडी कुलाच्या ज्या टॅडॉर्निनी उपकुलामध्ये होतो त्याच उपकुलात या पक्षाचा समावेश होतो. याचं शास्त्रीय नाव टॅडॉर्ना फेरुजिनिया असं आहे. हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. हा भारतात कायम राहणारा पक्षी नसून दक्षिण रशिया, मध्य आशिया, चीन इत्यादी प्रदेशातून ऑक्टोबरच्या सुमाराला येतो आणि एप्रिलपर्यंत राहतो. भारतात अगदी दक्षिणेकडील भाग सोडून तो सगळीकडे आढळतो. चक्रवाकाच्या शरीराची लांबी 58 ते 70 सेंटीमीटर असते आणि पंखविस्तार 110 ते 135 सेंटीमीटर असतो. रंग नारिंगी तपकिरी असा असतो. डोकं आणि मान यांचा रंग अंगाच्या रंगापेक्षा फिकट असतो. पंख पांढरे असे असून उड्डाण पिसे मात्र काळी असतात. नर आणि मादी दिसायला सारखीच दिसतात पण विणीच्या काळात नराच्या मानेच्या तळाला एक काळं कडं दिसतं. शेपूट काळं असतं आणि चोच आणि पाय रंगाने काळे असतात. चक्रवाक उत्तम पोहणारा जरी असला तरी तो पाण्याच्या काठावरच राहणे पसंत करतो. बऱ्याचदा हा जोडीनं तलावाच्या काठी किंवा नदीच्या रेताड किनाऱ्यावर फिरताना दिसतो. समुद्र किनाऱ्या लगतच्या प्रदेशात तो क्वचितच दिसतो. क्वचित प्रसंगी हिवाळ्यात यांचे मोठे थवेही म्हणजे सुमारे 4000 बरं का दिसून आले आहेत. हा फार हुशार आणि जागरूक पक्षी आहे. थवा एकत्र राखण्यासाठी आणि संकटाची कल्पना इतरांना देण्यासाठी त्यांचं ओरडणं आपलं चालूच असतं. मोटारीच्या करण्याप्रमाणे हा आवाज काढतो. हा पक्षी सर्व भक्षी आहे. अन्न शोधण्यासाठी हा रात्री बाहेर पडतो. तो वनस्पतींचे हिरवे कोंब आणि बिया याबरोबर मृदुकाय आणि कवचधारी प्राणी पाण कीटक बेडूक मासे इत्यादी खातो. त्यांच्या प्रजननाचा काळ एप्रिल ते जून असा असतो. जलाशयाच्या कडेला असलेल्या बिळांमध्ये मातीच्या ढिगाऱ्यावर किंवा कपाऱ्यांमध्ये याचे घरटे असते. मादी 8 ते 12 अंडी घालते. अंड्यांचा रंग स्वच्छ पांढरा असतो. अंडी उबवण्याचा कालावधी सुमारे 30 दिवसांचा असतो. युरोप आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या पाण पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जो करार झालेला आहे त्यात चक्रवाक पक्षाचा समावेश आहे. ही नोंद शिवाप्पा किट्टद यांनी लिहिली आहे.